आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्ज या जागतिक परिषदेचं मुंबईत उद्घाटन। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम। पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य सरकार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन प्रगती करत असल्याचा राज्यपालांनी व्यक्त केला विश्वास। महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा। आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत घट। वेव्ज हे फक्त एका परिषदेचं संक्षिप्त नाव नाही तर खरोखर एका सांस्कृतिकतेची सर्जनशीलतेची जागतिक स्तरावर परस्पर संबंधांची लाट आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। मुंबई जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं सुरू असलेल्या वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते।
वेव्ज ये सिर्फ एक्रोनिम नहीं है, ये वाकई एक वेव है, कल्चर की, क्रिएटिविटी की, यूनिवर्सल कनेक्ट की। वेव एक ऐसा ग्लोबल प्लेटफॉर्म है जहां हर कलाकार, हर युवा एक नए आइडिया के साथ क्रिएटिव वर्ल्ड के साथ जुड़ेगा।
वेव्ज है एक असं जागतिक व्यासपीठ आहे जे तुमच्यासारख्या प्रत्येक कलाकाराचं आहे, त्यामुळे प्रत्येक कलावंत सर्जनशीलतेच्या जगाशी जोडला जाईल असंही ते यावेळी म्हणाले। यावेळी मोदी यांनी 32 विविध स्पर्धांमधून अंतिम फेरीत पोहोचलेल्या 800 स्पर्धकांचंही अभिनंदन केलं। प्रथमच भरणाऱ्या या परिषदेला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। वेव्ज परिषदेमुळे देशातल्या आशय निर्मात्यांना जगभरातल्या गुंतवणूकदारांशी संपर्क निर्माण करण्याची संधी मिळत आहे असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। या परिषदेत देशातले 76 जास्त नेते आणि उद्योजक सहभागी होत असून यामुळे मनोरंजन आणि नवनिर्मिती क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर मुंबईचं स्थान बळकट व्हायला मदत होईल असंही ते यावेळी म्हणाले। वेव्ज ही केवळ एक परिषद नसून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली एक चळवळ असल्याची प्रतिक्रिया अभिनेता शाहरुख खान यांनी दिली आहे। या परिषदेला चित्रपटसृष्टीतून शाहरुख खान, रजनीकांत, अक्षय कुमार, विकी कौशल, प्रसून जोशी, सारा अली खान, सैफ अली खान, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, बॉबी देओल, आमिर खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, मनीषा कोईराला, नुसरत भरुचा, शोभिता धुलीपाला, अनिल कपूर, अनुपम खेर यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातले अन्य मान्यवर उपस्थित होते। प्रधानमंत्री मोदी आज केरळला जात असून तिथं विळिंजिम आंतरराष्ट्रीय बंदराचं लोकार्पण करणार आहेत। त्यानंतर आंध्र प्रदेशात अमरावती इथं ते 58,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत। 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे। महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे। मुंबईत यानिमित्त झालेल्या कार्यक्रमांचा थोडक्यात आढावा आमच्या प्रतिनिधीकडून।
राज्याच्या स्थापना दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं पार पडला। यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वज फडकावून उपस्थितांना संबोधित केलं। राज्य सरकार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत असून आपण सगळ्यांनीच यासाठी एकत्र प्रयत्न करायचं आवाहन त्यांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते। यानिमित्तानं राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस दल, अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा दलांनी केलेल्या शानदार संचलनाची मानवंदना राज्यपालांनी स्वीकारली। मुंबई विधानभवनाच्या प्रांगणातही विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते। यावेळी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली। महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हुतात्मा चौक इथल्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केलं। राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानीही ध्वजवंदन केलं। महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात महाराष्ट्राला विकसित राज्य म्हणून घडवण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला।
आपल्या महाराष्ट्राने गेल्या 65 वर्षात उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक न्याय अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरक्षित सुसंपन्न राज्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येत्या काळात महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील प्रगत राज्य असेल.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. याशिवाय सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापनं, खासगी आस्थापनं, गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्थांच्या वतीनंही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाचा सोहळा साजरा केला जातोय. महाराष्ट्र दिनानिमित्त आज राज्यात सार्वत्रिक सुट्टी आहे, यामुळे मुंबई शेअर बाजार तसंच राज्यातल्या बँकांचे व्यवहारही बंद आहेत.
महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा मुख्यालयं, राज्य सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालयं तसंच निमसरकारी संस्था आणि विविध राजकीय पक्षांच्या मुख्यालयांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदनेचे कार्यक्रम झाले. दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातही महाराष्ट्र दिन साजरा झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरात राज्याचा स्थापना दिनही आज साजरा होत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतलं कामगारांचं योगदान अधोरेखित करण्यासाठी आज कामगार दिन साजरा केला जातो. कामगारांचे कामाचे तास 8 तासांपर्यंत मर्यादित करण्यासाठी अमेरिकेत झालेल्या आंदोलनापासून 1 मे हा कामगार दिन म्हणून ओळखला जातो. जगभरातल्या कामगारांचे हक्क आणि कामगारांच्या पिळवणुकीविरोधातली आंदोलनं यांचं प्रतिनिधित्व करणारा हा दिवस 1 मे दिन म्हणून ओळखला जातो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जागतिक कामगार दिनानिमित्त सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या आहेत. विकसित भारताचं स्वप्न साकार करणारे श्रमिक आपले श्रम आणि समर्पण या माध्यमातून अर्थव्यवस्था मजबूत करत आहेत. कामगार हे राष्ट्रनिर्मितीचे सशक्त स्तंभ असल्याचं सांगून श्रमिकांचं कल्याण आणि समृद्धीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 26/11 मुंबई हल्ल्यातला आरोपी तहव्वू राणा याच्या आवाजाच्या आणि हस्ताक्षराच्या नोंदी घेण्यासाठी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेला परवानगी दिली आहे. राणाची कोठडी 12 दिवसांनी वाढवण्याचा आदेश सोमवारी न्यायालयानं दिला होता. जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय हा सरकारने विचारपूर्वक घेतलेला असून तो सामाजिक न्यायप्रती रालोआ सरकारची वचनबद्धता दर्शवतो असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. सर्व वर्गातल्या जनतेनं पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन या निर्णयाचं स्वागत केलं आहे असंही प्रधान यावेळी म्हणाले. काँग्रेसने आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार आहे. खेळ संध्याकाळी 7:30 सुरू होईल. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असेल. अवघ्या 14 वर्षांच्या या फलंदाजाने गेल्या सामन्यात 35 चेंडू शतक ठोकलं होतं. कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पंजाब किंग्ज 11 संघानं 4 गडी राखून पराभव केला होता. इंधन कंपन्यांनी आज व्यावसायिक वापरासाठीच्या 19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या. मुंबईत या सिलेंडरचा दर आता 1,713.50 रुपयांऐवजी 1,699 रुपये तर दिल्लीत 1,747.50 रुपये झाला आहे. घरगुती वापराच्या 14 किलो वजनी सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल केलेला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्ज या जागतिक परिषदेचं मुंबईत उद्घाटन. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम. पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य सरकार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन प्रगती करत असल्याचा राज्यपालांनी व्यक्त केला विश्वास. महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा. आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.